chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखान्याच्या कामगारांची निदर्शनं। सेवरही साखर कारखान्यातील कामगारांनी केंद्रीय श्रमिक संघटनांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी निदर्शनं केली। हे श्रमिक श्रम कायद्यातून 3 वर्षांची सूट देण्याचा निर्णय परत घेणं, पेन्शनरांना भत्ता देणं, उद्योगांना विशेष पॅकेज, श्रमिक कुटुंबांना 3 महिन्यांपर्यंत 7,500 रुपये आर्थिक सहयोग देण्याची मागणी करत होते। दरम्यान साखर कारखाना मजूर संघाचे आयटकचे अध्यक्ष ललन राय, मंत्री विजय प्रताप सिंह, साखर कारखाना मजूर काँग्रेसचे अध्यक्ष विभूती प्रसाद आणि मंत्री प्रेमशंकर सिंह, मजूर संघाचे अध्यक्ष अरुण कुमार श्रीवास्तव आणि मंत्री राजेंद्र मिश्र यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।